जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गिरिवर जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय यशोदा नंदन ब्रज जनरंजन, यशोदा नंदन ब्रज जनरंजन, यमुना तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव राधा माधव राधे, जय राधा गोविंद राधा गोविंद राधे, जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे, जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम, जय वृंदावन जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय जय प्रभुपाद, नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल, नीताय गौर हरि बोल
श्री लहरि नाम संकीर्तन की जय। श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ग्रंथराज श्रीमद भागवत स्कंद 9 अध्याय 5 अनि श्लोक क्रमांक आहे 26। श्री शुक उवाच अथ अम्बरीश तनयेषु राज्यं समानशीलेषु विसृज्य धीरः वनं विवेश आत्मनि वासुदेवे मनः दधत् धस्त गुणप्रवाह। श्री शुक उवाच अथ अमरीशेन स्तनयेषु राज्यम् अथ अमरीशस्तनयेषु राज्यम् समानशीलेषु विसृज्य धीरः समानशीलेषु विसृज्य धीरः वनं विवेशात्मनिवासुदेवे वनं विवेशात्मनिवासुदेवे मनो ददथ ध्वस्तगुण प्रवाह मनो ददत्त ध्वस्तगुण प्रवाह अथ अमरीशस्तनयेषु राज्यम् समानशीलेषु विसृज्य धीरः वनं विवेशात्मनिवासुदेवे मनो ददत्त ध्वस्तगुण प्रवाह। अथ अमरीशस्तनयेषु राजम् समानशीलेषु विसृज्य धीरः वनं विवेशात्मनिवासुदेवे मनो ददत्तस्तगुण प्रवाह। श्री शुक उवाच अथ अमरीशस्तनयेषु राज्यम् समानशीलेषु विसृज्य धीरः वनं विवेशात्मनिवासुदेवे मनो ददत्तस्तगुण प्रवाह। श्री शुक उवाच अथ अमरीशस्तनयेषु राज्यम् समानशीलेषु विसृज्य धीरः वनम निवेशात्मनिवासुदेवे मनो दधत्थस्त गुण प्रभ श्री शुकदेव गोस्वामी मनाले श्री शुक उवाच श्री शुकदेव गोस्वामी मनाले अतः अशा रीतीने अमरीश अमरीश तनयेषु पुत्रांमध्ये राज्यम राज्य समानशीलेषु पित्या समान गुणवान विसृज्य विभागुन धीरः विद्वान व्यक्ति वनम वनात विवेश प्रवेश केला आत्मनि परमेश्वराला वासुदेवे वासुदेव म्हणून प्रसिद्ध असे भगवान श्री कृष्ण मनः मन दधत केंद्रित करून ध्वस्त नष्ट गुणप्रवाह प्राकृतिक गुणांचा प्रवाह भाषांतर आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर श्रील शुकदेव गोस्वामी म्हणाले भगवत भक्तीत उन्नत झालेले अमरीश महाराज आता भौतिक गोष्टीतून विरक्त झाले. त्यांनी सर्व संपत्ती आपल्या सच्चित पुत्रांमध्ये वाटून दिली. गृहस्थ आश्रमातून निवृत्त होऊन त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि भगवान वासुदेवांचे एकाग्र चित्ताने चिंतन करण्यासाठी ते वनात निघून गेले. अशा प्रकारे ते प्राकृतिक गुण प्रवाहातून मुक्त झाले. तात्पर्य शुद्ध भक्त या नात्याने अमरीश महाराज जीवनातील कोणत्याही अवस्थेत मुक्तच होते. श्री रूप गोस्वामी प्रतिपादन करतात की भक्त सर्व अवस्थेमध्ये मुक्तच असतो. इह्या यस्य हरेरदासे कर्मणा मनसा गिरा निखिल त्वस्त अवस्थासु जीवन मुक्तस्य उच्यते. श्री रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधू नामक ग्रंथात लिहितात की केवळ परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा बाळगणारा भक्त जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत मुक्तच गणला जातो. अमरीश महाराज मुक्त पुरुष होते यात संशयच नाही. परंतु आदर्श राजा या नात्याने त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन मन वासुदेव चरणी एकाग्र करणे आवश्यक आहे आणि म्हणून अमरीश महाराजांनी आपल्या राज्याची पुत्रांमध्ये विभागणी करून गृहस्थ आश्रमातून निवृत्ती स्वीकारली. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदाचन ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमाओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुव एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय श्री राधा गोविंद भगवान की जय, नित्य की जय, गुरु गौरांग की जय। श्री सुखदेव गोस्वामी म्हणाले, भगवत भक्तीत उन्नत झालेले अमरीश महाराज आता भौतिक गोष्टीतून विरक्त झाले। त्यांनी सर्व संपत्ती आपल्या सच्चित पुत्रांमध्ये वाटून दिली। गृहस्थ आश्रमातून निवृत्त होऊन त्यांनी वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकारला आणि भगवान वासुदेवांचे एकाग्र चित्ताने चिंतन करण्यासाठी ते वनामध्ये निघून गेले। अशा प्रकारे ते प्राकृतिक गुण प्रवाहातून मुक्त झाले। हरे कृष्ण। आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। दुर्वास मुनींना अभयदान असं या अध्यायाचं नाव आहे आणि आपण पाहतो की गेले कित्येक दिवस ही जी कथा आहे ही कथा चालू आहे आणि हे जे आता शेवटचे तीन श्लोक असतील हा या कथेचा उत्तरार्ध आहे। आणि या ठिकाणी सुखदेव गोस्वामी आता परीक्षित महाराजांचं आणि नाही जे काही अमरीश महाराज आहेत यांची जी कथा आहे ही कथा एखाद्या व्यक्तीनं ऐकली तर त्याचा लाभ काय होईल। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की अमरीश महाराज यांनी आपलं गंतव्यस्थान कसं प्राप्त केलं याच्याविषयी चर्चा केलेली आहे। आणि इथून पुढचे जे दोन श्लोक असतील ते काय असेल, या संपूर्ण दोन तीन जे काय अध्याय आहेत चौथा आणि पाचवा दोन अध्यायाला एक फलश्रुती म्हणून दोन श्लोक असतील पुढचे। आणि या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं जे अमरीश महाराज आहेत हे भगवंतांच्या प्रती इतके असक्त होते आणि या असक्ताच्या पोटी त्यांनी काय केलं, आपली जी काही सफलता आहे ही सफलता त्यांनी प्राप्त केली। तर या ठिकाणी आपण पाहतो की अनेक आपण पाहतो की या दोन अध्यायामध्ये अमरीश महाराजांच्या अनेक गुणांचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। आणि हे गुण मुख्यत्वे करून त्यांच्या पित्याकडून किंवा पित्याच्या पित्यांच्याकडून त्यांना काय झालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत। जसं नभग असतील किंवा नाभाग असतील यांचे हे पुत्र आहेत आणि पौत्र आहेत, तर यांच्याद्वारे आपण पाहतो की यांच्यामध्ये देखील ते गुण काय झालेत, विकसित झालेले आहेत। आणि या गुणांच्या द्वारे त्यांनी पाच गोष्टींची पूर्णता या जो काही श्लोक आहे या श्लोकामध्ये ते काय करतायत, करतायत। तर पहिली गोष्ट म्हणजे ते काय करतायत, तर भौतिक गोष्टीतून ते विरक्त होतात, म्हणजे भौतिक कार्यकलाप आहेत यातून ते विरक्त होतात. पुढे ते म्हणतात, पुढे या ठिकाणी सुखदेव गोस्वामी म्हणतात की केवळ विरक्तच नाही होत, तर जी आपली संपत्ती आहे, जे आपलं राज्य आहे, हे देखील काय करतात, आपल्या पुत्रांच्या मध्ये वाटून टाकतात. आता संपत्ती, भौतिक आसक्ती गेली, संपत्ती गेली, इतकंच नव्हे आपल्या पत्नी, जे काय विशेष करून गृहस्थाश्रमी आहेत त्यामुळं ते काय करतात, त्यातून देखील निवृत्त होतात. म्हणजे गृहस्थाश्रमामधून देखील ते काय होतात, निवृत्त होतात. आणि कुठे जातात, वनप्रस्थान, वनामध्ये जातात. आणि पुढं या वनामध्ये जाऊन ते काय करतात, बरं, वासुदेव यांच्यावर आपलं चित्त जे हे केंद्रित करतात. आणि शेवटी या संपूर्ण जगातून ते काय होतात, मुक्त होतात. आपण पाहतो की या चार पाच सहा गोष्टींची ती पूर्ती या ठिकाणी वर्णित केलेली आहे. आणि आपण पाहतो की हे जे काही विधान आहे जे सुखदेव गोस्वामी करतात, आणि या ठिकाणी वासुदेव हा शब्द योजलेला आहे. आता वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्ण हे कुठल्या काळामध्ये आले, द्वापार युगामध्ये. आणि ही कथा कुठली आहे, अमरीश महाराजांची कथा कुठली आहे, सत्ययुगातली आहे. मग भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला होते का, माझा प्रश्न लक्षात येतो आहे, सत्ययुगामध्ये घटना घडलेली आहे. परंतु या ठिकाणी वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्णांची खूप वेळा नाव आलेली आहेत, एक दोन नाही तर अनेक वेळेला या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची नाव आलेली आहेत. इतकंच नव्हे, आपण बघतो की मागच्या अध्यायामध्ये 25वा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना मुकुंद या नावाने संबोधलेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहतो की 32वा श्लोक आहे, या श्लोकामध्ये देखील केशव या नावाने संबोधलेलं आहे. आणि पुढे आपण पाहतो की यांनी जी तपस्या केलेली आहे, ही तपस्या कुठे केलेली आहे, यमुनेच्या काठी, वृंदावनामध्ये, मधुवनामध्ये आणि एकादशीच्या दिवशी. आणि हे सर्व कुणाशी संबंधित आहेत, भगवान श्रीकृष्णांशी. पण भगवान श्रीकृष्ण कधी आलेले आहेत, द्वापार युगामध्ये. म्हणजे याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण हे जे नाव आहे किंवा भगवंतांचं हे नाव आहे, हे असं नाही की केवळ भगवंत येतात त्यावेळेलाच येत, नाही. इतकंच नव्हे, पद्म पुराणामध्ये याचा उल्लेख येतो. एकदा अमरीश महाराज हे गौतम मुनींच्याकडे जातात, कारण हे जे काय गौतम मुनी आहेत, हे देखील आपण पाहतो की अमरीश महाराजांच्या यज्ञ समूहामध्ये सामील असतात. त्याच्यामध्ये कोणकोण असतं, वशिष्ठ, आसित आणि गौतम, हे तिन्ही ऋषी त्यामध्ये असतात. आणि त्यांनी हा यज्ञ केलेला असतो आणि त्याचं फलित म्हणून त्यांना काय मिळतं, आपण बघतो की भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंत आपलं सुदर्शन चक्र त्यांना काय करतात, देतात रक्षणार्थ. आता हेच गौतम मुनींच्याकडे ज्यावेळेला हे जे काही अमरीश महाराज आहेत, अमरीश महाराज जातात आणि ते प्रश्न करतात की मला या भौतिक बंधनातून मुक्त व्हायचं आहे, आणि जर का मला मुक्त व्हायचं असेल तर यातून वाचण्याचा उपाय काय. जसं परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला होता सुखदेव गोस्वामींना, या भौतिक जगातून मला मुक्त व्हायचं आहे, आता काहीच दिवस माझे शिल्लक आहेत, तर माझ्या जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे, एक मरणासन्न व्यक्तीचा उद्देश काय असला पाहिजे, हा जसा प्रश्न विचारतात तसं या ठिकाणी हे जे काही अमरीश महाराज आहेत हे गौतम मुनींना, ऋषींना प्रश्न विचारतात की कृपया करून मला सांगा की मी कसा भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकेन. आणि त्यावेळेला गौतम मुनी याच्या उत्तरादाखल एकच सांगतात की तू भागवत कथा श्रवण कर. आणि त्यावेळेला अमरीश महाराज या भागवतेचं रसपान करतात. म्हणजे असं नाही की केवळ भागवत हे कलियुगाच्या ज्यावेळेला भगवंत गमन करतात त्यावेळेला उदित झालं, नाही, भागवत हे पहिल्यापासून आहे आणि नंतर देखील राहील. परंतु काय, कधी ते विजेबल म्हणजे दिसतं, कधी ते अदृश्य स्वरूपात कार्य करतं. जसं आपण बघतो की भगवंतांचं जे धाम आहे वृंदावन,
हे असं नाही की केवळ त्याच वेळेला प्रगट होतं, नाही, त्यावेळेला पूर्वी देखील होतं, आत्ता देखील आहे, नंतर देखील असेल. फक्त काय, मायेचा पडदा त्या ठिकाणी भगवंतांनी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ते सांगतायत की गौतम ऋषी सांगतात की तुम्ही काय करा, भागवताचं पान करा, आणि तेव्हापासून ते काय करतात, या भागवताचं श्रवण करतात. आणि म्हणून आपण पाहतो की ते नंतर कुठे जातात, यमुना काठी जातात, त्या ठिकाणी मधुवनामध्ये ते तपस्या करतात, विशेष करून एकादशीचं व्रत करतात, आणि त्यांना त्याची सफलता काय होते, प्राप्त होते. आणि म्हणून हे सर्व गुण त्यांना का प्राप्त झाले, कारण त्यांनी त्या पद्धतीनं भगवंतांची स्तुतिगान आणि भक्ती केलेली होती म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की विशेष करून ते काय करतात, भौतिक आसक्तीचा त्याग करतात, आणि म्हणून त्यांना ते कठीण जात नाही. असे अनेक उदाहरण आहेत. जसं अनेक उदाहरणामध्ये आपण कित्येक वेळेला हे आसक्तीचं उदाहरण देताना उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाहतो की एक सावकार असतो आणि व्यापारी शेवटी आहे, आणि शेवटी कित्येक दिवस व्यापार करून तो आपल्या मुलांच्याकडे ते व्यापारपद देतो, व्यापार चांगला चाललेला असतो, पण तरी पण हा जो काय म्हातारा आहे हा काय करायचा, सावकार प्रत्येक वेळेला त्या मुलांच्या मध्ये आडकाठी आणायचं, आणि शेवटी मुलं देखील वैतागतात, आणि शेवटी मुलं म्हणतात की अरे ह्याच्यापासून आता मला कशी मुक्ती प्राप्त होईल. शेवटी ह्या वडिलांना आपण काय करू, कुठंतरी तीर्थाटनाला पाठवून देऊ. आणि शेवटी अनायास एक दिवशी काय होतं, त्या ठिकाणी साधू येतात आणि त्या साधूंना म्हणतात की तुम्ही पैसे घ्या, पण ह्या आमच्या वडिलांना काय करा, तुम्ही घेऊन जावा तीर्थाटनासाठी, ह्याला काहीतरी बुद्धी प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, आणि तो विरक्त होईल. आणि असं झाल्यावर आपण पाहतो की त्या साधूच्या बरोबर हा सावकार निघून जातो. साधू त्याला सगळं जेवढे काय भारतातले तीर्थाटन आहे ते सगळे करवतात, पण ह्याच्या नेत्रातून अश्रू काही येत नाहीत. ह्याचा केवळ आणि केवळ ध्यान असतो आपला व्यापार. आणि शेवटी आता हा हातबल होतो साधू, आणि शेवटी म्हणतो आता ह्याला एकच पर्याय आहे की आपल्याला काशीच्या ठिकाणी जावं लागेल, आणि ज्या ठिकाणी प्रेत जळतात अशा त्या घाटावर, ज्या ठिकाणी असंख्य प्रेत, असंख्य काय म्हणतात क्वांटिटीमध्ये, म्हणजे एकामागून एक चाललेली आहेत, आणि अशा ठिकाणी त्यांना दशाश्वमेध घाटामध्ये घेऊन जातो. दशाश्वमेध घाट तर त्या मनकर्णिका घाट, हा मनकर्णिका घाट या ठिकाणी घेऊन जातात. आणि जसा तो पाहतो या ठिकाणी, अरे प्रत्येक व्यक्तीला चंदनाच्या लाकडामध्ये जाळताय तर ह्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. साधू म्हणतो आपला जो ध्येय आहे, उद्देश आहे, सफल झालेला आहे. तो म्हणतो अरे तुला का बरं एवढे अश्रू येत आहेत, एवढा का तू दुःखी आहेस. त्यावेळी सावकार म्हणतो मी जीवनामध्ये एकच मूर्खपणा केलेला आहे, तो म्हणजे काय, मी व्यवसाय माझा चुकीचा निवडलेला आहे, मी लाकडाचा व्यवसाय निवडायला हवा होता. त्यावेळेला हा साधू जो आहे हा बिचारा कपाळावर हात मारतो, म्हणजे बघा हिची आसक्ती काही निघाली नाही. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी ही आसक्ती एवढी सहजासहजी निघत नाही. जसं तुकाराम महाराज देखील त्यांच्या एका कथेमध्ये सांगतात, किंवा तो अभंग मला काही सापडला नाही, पण त्यामध्ये सासू आणि सोनांचा संवाद आहे. हा वृंदावन प्रभूंनी देखील आपल्याला ती कथा सांगितली होती. त्यावेळेला सासू जे असते कधी नव्हते कुठं निघालेले असते, पंढरपूरला. आता सगळेजण पंढरपूरला जाऊन येतात म्हणून ही कथा आपण पाहू. तर त्यावेळेला ती सासू सोनेला बजावून सांगते, तू तर काय करू नकोस, दूध जास्त खाऊ नकोस, दही जास्त खाऊ नकोस, मी साठवलेलं तूप आहे हे तूप देखील जास्त संपू नकोस मी नाही म्हणून. आणि इतकंच नव्हे, मी शेणाच्या कंडे बनवून ह्याची जी गंज लावलेली आहे ही गंज देखील तू काय करू नकोस, वापरू नकोस, ती फोडू नकोस, ती आहे तशी लिंपलेल्या स्थितीमध्ये तू काय कर, ठेव. आणि इतकंच नव्हे, माझं जे खापरी आहे ज्याच्यामध्ये मी खाते ते देखील जास्त काय करू नको, मोठ्यानं आदळापट करू नकोस. आणि शेवटी सून म्हणते ठीक आहे मी काही करणार नाही, मी वाटल्यास उपाशी राहून जगेन, पण तुम्ही काय करा, या पंढरपूरच्या रस्त्यानं पंढरपूरला जा, दर्शन घ्या आणि परत या. परंतु ही सासू जी असते इतकी आसक्त असते, ती वेशेपर्यंत जाते, सगळ्यांना टाटा करते आणि परत मागे येते. म्हणजे एवढी ही आसक्ती आहे. आणि म्हणून ही आसक्ती सोडणं एवढं शक्य नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की यांनी ही जी आसक्ती आहे सहज रीतीनं त्याग केला. विचार करा, चक्रवर्ती सम्राट, परंतु तिने काय केलेलं आहे, सहज रीतीनं ही आसक्ती सोडली आणि आसक्तीचा त्याग करून ते वनामध्ये निघून गेले. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जीव हा भौतिक गोष्टीमध्ये आसक्त आहे आणि त्याला एक ना एक दिवस काय करावं लागतं, ही आसक्ती सोडावी लागते. एकतरी सोडावी लागते किंवा जबरदस्तीने भगवंत काय करतात, हरश्य मी हरण करून घेतो. आणि या ठिकाणी आपण बघतो की अमरीश महाराज सहज रीतीने ते काय करतात, त्यागतात. इतकंच नव्हे, ते सर्व संपत्तीचा काय करतात, पुत्रांच्या मध्ये वाटप करून टाकतात. म्हणून आपण अनेक चैतन्य चरितामृत मध्ये देखील ती कथा येते की कसं रूप सनातन हे जे असतात हे देखील काय करतात, आपल्या संपत्तीचं विभाजन करतात आणि नंतर ते काय करतात, ग्रहत्याग करून वैराग्य धारण करतात. म्हणजे याच्यामध्ये एक आपण जाणून घेतलं पाहिजे की वर्ण आणि आश्रम जे आहेत या आश्रमामध्ये त्याची प्रगती होता व्हायला पाहिजे, अन्यथा काय होईल, ते एक प्रकारे आसक्तीचं कारण ठरेल. आणि म्हणून आपण पाहतो की पूर्वी कसं असायचं, ब्रह्मचर्य राहायचा तो व्यक्ती, तो मुलगा ब्रह्मचर्यातून गृहस्थ आश्रमामध्ये राहू शकतो किंवा डायरेक्ट संन्यासाश्रम घेऊ शकतो. गृहस्थ झाला तर तो गृहस्थामध्ये आयुष्यभर राहायचा नाही, तो वानप्रस्थ घ्यायचा, वानप्रस्थातून तो काय करायचा, नंतर संन्यासाश्रमामध्ये जायचं. तसं या ठिकाणी पाहतो की ही सगळी निवृत्तीचे मार्ग आहेत जे भगवंतांनी काय केलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की भागवतम हे सगळं निवृत्ती लोकांच्या जीवनावर आधारित काय आहेत, कथा आहेत. हे संपूर्ण भागवतामध्ये जर का तुम्ही राजांची शृंखला पाहिली, पहिल्या स्कंदापासून ते बाराव्या स्कंदापर्यंत असे सगळे राजे आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, जीवनामध्ये भोग घेतला परंतु त्यांनी शेवटी काय केलेलं आहे, वैराग्य प्राप्त केलेलं आहे किंवा निवृत्ती मार्ग स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भागवताची सुरुवातच कोणापासून होते, सुखदेव गोस्वामींच्या चरित्रापासून. आणि आपण पाहतो की ज्या वेळेला जे काही व्यासदेव आहेत त्यांना तो मुलगा होतो आणि तो काय होतो, लगेच वनामध्ये निघून जातो. आणि जे काही व्यासदेव आहेत हे पुत्र म्हणून त्यांच्या मागे जातो. म्हणजे सुरुवातच कुठून आहे, वनगमन. पुढे आपण पाहतो की स्वतः नारद मुनी देखील सांगतात की मी देखील काय केलं, अशाच पद्धतीनं केलं. त्यांचं जीवनचरित्रामध्ये देखील आपण पाहतो, आई त्यांना सोडून जाते, त्यांना भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ प्राप्त झालेला असतो आणि परिणाम काय होतो, सर्व गोष्टींचा त्याग करतात. त्या ठिकाणी आता ते म्हणत नाहीत अरे मी एकटा आहे आता मी काही करू शकतो, नाही, लगेच ते वनामध्ये निघून जातात भगवत चिंतन करण्यासाठी. पुढे जातो आपण धृतराष्ट्राचा ग्रहत्याग, हे पहिल्या स्कंदामधलं चाललंय, आपल्याला बाराव्या स्कंदापर्यंत जायचं आहे. धृतराष्ट्राचा ग्रहत्याग त्यामध्ये देखील पाहतो आपण, त्याला देखील विदूर भेटतात आणि विदूर काय सांगतात, कशा पद्धतीनं तू आसक्त झालेला आहेस, तुझे पुत्र गेलेले आहेत, भीमाने टाकलेल्या तुकड्यावर तू जगतोयस, अरे आता तरी काय कर, तू निघून जा. आणि हे सांगितल्यानंतर स्वतः विदूर, धृतराष्ट्र, गांधारी, इतकेच नव्हे कुंती महाराणी, परत सत्यवती, अंबालिका आणि अंबिका हे सर्वजण वनत्याग करतात. अतिशय सुंदर महाभारतावर मध्ये वर्णन आहे कशा रीतीने ते वनत्याग करतात. पुढे आपण पाहतो की आता झालं धृतराष्ट्र गेलेले आहेत, सर्व झालेलं आहे, अर्जुन परत येतो आणि अर्जुन सांगतो की भगवंत आपल्यापासून काय झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. आणि हे जसं युधिष्ठिर महाराजांना कळतं तसं पांडवांचं वेळेस काय होतं, प्रस्थान होतं. ते देखील राजे आहेत, आपल्या पुत्राला राज्यावर बसवतात, ते देखील वनगमन करतात. पुढे आपण पाहतो एवढं झाल्यानंतर परीक्षित महाराजांना देखील शाप मिळतो. जे त्यांचे पोपोत्र आहेत त्यांना देखील शाप मिळतो आणि ते देखील काय करतात, वनगमन करतात. म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती राजा हा आदर्श आहे आणि या आदर्शामुळे तो काय आहे या भागवतामध्ये वर्णित केलेला आहे. उगच नाही त्यांची कहाणी आपल्याला दिलेली. पुढे आपण पाहतो की तिसऱ्या स्कंदामध्ये, दुसऱ्या स्कंदामध्ये तर काय नाहीये कारण सर्व क्रिएशन आहे, तिसऱ्या स्कंदामध्ये कर्दम मुनींचं वैराग्य दाखवलेलं आहे. हे देखील मुनी असतात परंतु ते काय बनतात, ग्रस्त बनतात. बरोबर आहे का नाही? ब्रह्माजींच्या सांगण्यावरून कर्द देवहूतीशी लग्न होतं, त्यांना देखील नऊ मुली होतात आणि नऊ मुली झाल्यानंतर ते म्हणतात की मी आता वैराग्य धारण करणार. आणि ते म्हणत देवहूती म्हणते आपल्याला पुत्र कुठं आहे, कारण तुम्ही काय सांगितलं होतं पुत्र झाल्यावर मी वैराग्य धारण करेन, पण अजून मुली मुलीच झालेल्या आहेत आणि या मुलींचं लग्न होईल आणि त्या सगळं मला देखील सोडून जातील, मी परत एकटी राहीन. तर त्यावेळेला ते म्हणतात तू काळजी करू नको, निश्चित मध्ये तुझ्या आता गर्भामध्ये कोण आहे, मुलगा आहे. मग आपण पाहतो की कपिल देव त्या ठिकाणी येतात आणि जसं ते जन्माला येतात तसं काय करतात, कर्दमुनी गृहत्याग करतात. बघा कर्दमुनींनी नऊ महल, नऊ मजली उडणारा महल बनवलेला असतो आणि त्यांना इंद्रियतृप्तीची काही कमी नव्हती आणि तरी देखील ते काय करतात, साक्षात भगवंत जवळ असून देखील ते वनगमन करतात, कारण त्यांना दाखवायचं की या आश्रमाची कशी प्रगती होते. गृहस्थ आश्रम आहे, गृहस्थ आश्रम वानप्रस्थ, वानप्रस्थ नून संन्यास आश्रम. आता देवहूती एकटी आहे, देवी एकटी एकटी असून देखील तिला देखील वाटतं की अरे मला देखील आध्यात्मिक प्रगती करायला पाहिजे आणि म्हणून ती आपल्या पुत्राला म्हणते मी या संसारामधून वीट आलेलं आहे आणि कृपया करून तू काय कर, मला मार्गदर्शन कर. आणि भगवंत कपिल देव हे काय करतात, त्यांना उपदेश करतात आणि हे उपदेश धारण करून ती देखील आपल्या जीवनाची काय करते, परिपूर्णता करते. म्हणजे बघा केवळ राजाच नव्हे किंवा केवळ संन्यासी नव्हे, या चारही व्यक्ती, चारही वर्ण आणि वर्णातल्या व्यक्ती या भागवतामध्ये वर्णित केलेले आहेत. राजा असेल, क्षत्रिय असेल, ब्राह्मण असेल, शूद्र असेल किंवा एखादा कोण राहिलं वैश्य असेल, या सगळ्यांची यामध्ये काय केलेली आहे, गणती केलेली आहे. आता पुढे आपण पाहतो की तिसऱ्या स्कंदामध्ये पुन्हा कोण येतं, ध्रुव महाराजांची कथा येते. ध्रुव महाराज देखील तपश्चर्या करतात, त्यांना ऐश्वर प्राप्त होतं आणि त्यानंतर काय होतं, कुबेराच्या आपण पाहतो की कुबेर त्यांना सांगायला समजावतात आणि यक्षाकडून त्यांच्या भावाचा वध झालेला असतो आणि कशा रीतीने कुबेर त्यांना समजावतात आणि त्याचा परिणाम होतो की नंतर ते काय करतात, मनू समजावतात आणि मनू समजावल्यानंतर ते कित्येक हजारो जवळजवळ 36,000 वर्ष ते राज्य करतात आणि तिथून नंतर काय करतात, ते परावृत्त होतात. म्हणजे या ठिकाणी देखील राज्य केलं, पुन्हा काय केलं त्यांनी, त्याग केला. पुन्हा आपण बघतो की अंग राजा हा स्वतः देखील राजा काय करतो, ग्रह त्याग करतो. का बरं, कारण आपला मुलगा कोण आहे, नालायक आहे म्हणून वेन. आणि हा प्रत्येक व्यक्तीला काय करत असतो, त्रास देत असतो, म्हणतो या ग्रहाचा त्याग करतो आणि वनगमन करतो. म्हणजे त्यांचं देखील जे काही चरित्र आहे हे देखील आपण पाहतो. पुढे येतात पृथ्वी महाराज. पृथ्वी महाराजांनी देखील काय केलेलं आहे, यज्ञ केलेले आहेत आणि शेवटी पृथ्वी आणि आर्षी यांचं जीवनचरित्र बघितल्यानंतर शेवटी आपण पाहतो ते स्वतः भगवंत आहेत आणि हे स्वतः भगवंत असून देखील ते आपल्या चरित्रातून दाखवून देतात की आपल्याला आदर्श काय ठेवायला पाहिजे. आणि आपण पाहतो की कशा रीतीने या दोघांनी देखील काय केलं, आपलं जीवन संपुष्टात आणलं. पुढे आपण पाहतो या चरित्रामधून हळूहळू पुढे जसं जातो तसं प्राचीन बहर्षी हा राजाचं चरित्र येतं आणि या चरित्रामध्ये काय होतं बरं, या ठिकाणी नारद मुनी पाहतात की अरे या प्राचीन बहर्षीचे जे पुत्र आहेत हे मात्र भगवत भक्त झाले, पण हा जो राजा आहे हा काय करतोय, कर्मकांडामध्ये व्यस्त आहे. आणि त्यावेळेला नारद मुनी त्याला अशी एक कथा सांगतात आणि या कथेद्वारे तो काय होतो, परावृत्त होतो आणि त्याला समजतं की अरे आपण कुठली चूक करत आहोत. आणि तो देखील आपण पाहतो की नंतर काय करतात, संपूर्ण नारद मुनींच्या कृपेनं ते देखील वैरागी होतात. प्रचेताज यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, प्रचेताज हे देखील काय करतात, राज्य करतात व संपूर्ण राजभाग सांभाळतात, परंतु त्यानंतर ते काय करतात, वनगमन करतात. ते देखील ग्रस्त बनतात, त्यांना देखील एक पत्नी असते. पुढे आपण पाहतो की चौथ्या स्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं कथा आहेत, आणि प्रियव्रत राजा आपण पाहतो की प्रियव्रत राजा देखील काय असतात, पूर्वी तपस्येसाठी गेलेले असतात. तिने आधीच काय केलेला असतो, संन्यास घेतलेला असतो, पण नंतर आपण पाहतो की नंतर स्वतः भगवंत त्यांना समजावतात, नारद मुनी समजावतात, आणि त्यानंतर पुन्हा ते काय होतात, राज्य करण्यासाठी येतात, गृहस्थ होतात. त्यानंतर त्यांचा मुलगा अग्निंद्र याचं जीवनचरित्र बघतो, नाभी यांचं जीवनचरित्र बघतो, आणि त्यानंतर पुढे आपण पाहतो की वृषभदेव हे देखील राज्य करतात, परंतु नंतर काय करतात, ते सर्वांचा त्याग करून, मलवत त्याग करून काय करतात, निघून जातात. म्हणजे सगळे जे काही चरित्र आहेत, या चरित्रामध्ये तुम्हाला काय दिसेल, त्यांनी आपल्या आश्रमाचं पालन करून काय केलं, हळूहळू उन्नती करून भगवत प्राप्ती केलेली आहे. पुढे आपण पाहतो की याच चरित्रामध्ये एक घटना अशी दाखवली आहे, सांगितलेली आहे, सुखदेव गोस्वामी सांगतात की कदाचित कधी कधी यामध्ये एखादा व्यक्ती अपयशी देखील ठरेल, परंतु ज्यावेळेला त्याची चूक त्याच्या लक्षात येईल त्यावेळेला मात्र तो काय होईल, यशस्वी होईल. आणि आपण त्यामध्ये पाहतो की भरत महाराज राज्य करतात, त्यांना समजतं की अरे हे या राज्यामध्ये काय राम नाहीये, आपण काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे, त्याग करतात, परंतु त्यामध्ये ते फसले जातात आसक्तीमध्ये. आणि आपण पाहतो की हरणाचा जन्म त्यांना प्राप्त होतो, त्यानंतर पुन्हा जड भरत यांचा त्यांना पुन्हा देह प्राप्त होतो, पण त्यामध्ये ते चूक करत नाहीत, आणि त्याचा जो काय परिणाम आहे आपण पाहतो की शेवटी काय करतात, आपलं जे गंतव्यस्थान आहे हे ते काय करतात, प्राप्त करतात. पुढचा जो सहावा स्कंद आहे, या सहाव्या स्कंदाची सुरुवातच मुळात आपण एक विचित्र चरित्राने केलेली आहे, ते म्हणजे आजामेळचं चरित्र. आणि या देखील हा देखील ग्रस्त आहे, बिघडलेला ग्रस्त बनतो, नुसता ग्रस्त होता पण बिघडलेला ग्रस्त बनतो. नंतर ते म्हणतात अरे यातून सुधारायला पाहिजे, पण ही सुधारण्याची वृत्ती त्यांना किंवा ते जे काही पात्रता आहे ही त्यांना मिळालेली नाही, किंवा बोध तसा झालेला नाही. आणि तो बोध कधी होतो, मरणासन्न अवस्थेमध्ये, ज्यावेळेस ते यमदूत आणि विष्णूदूत यांचा संवाद ऐकतात, त्यावेळेस ते म्हणतात आपण खूप मोठी चूक केलेली आहे. आणि जशी चूक लक्षात येते तसं ते काय करतात, घराचा त्याग करतात, मुलांचा त्याग करतात, सगळ्यांचा त्याग करून ते कुठे जातात, ऋषिकेश अर्थात हरिद्वारला जातात, आणि त्या ठिकाणी विष्णू मंदिराचा आश्रय घेतात, पुन्हा भक्ती चालू करतात, त्या ठिकाणी देखील वैराग्य ते दाखवतात, आणि परिणामतः काय होतं, तेच विष्णुदूत येतात जे त्यांना पुन्हा भगवत धामाची प्राप्ती करून देतात. बघा पुढे आपण पाहतो की सातव्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज यांचं जर का जीवनचरित्र बघितलं, या देखील जीवनचरित्रामध्ये आपण पाहतो की प्रल्हाद महाराज यांचा जर का उपदेश मुलांना दिलेला पाहिला, अर्थात जे काही सहपाठी आहेत या सहपाठ्यांना दिलेला जर का तुम्ही उपदेश पाहिला, तर याच्यामध्ये ते सांगतात की आपल्याला हे जे काय देह मिळालेला आहे, हा देह कशासाठी मिळालेला आहे, जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. आणि त्यामुळं ते म्हणतात की मन तुम्हाला काय करेल, सदैव त्रस्त करेल. मग ते टाइम सांगतात तुमचा जीवन स्पॅन कसा असला पाहिजे किंवा कसा असतो, तुम्ही किती श्वास घेता, आणि अशा पद्धतीनं तुमची जीवनशैली काय होते, भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये निघून जाते. अर्धा जीवन म्हणतात ते 50% तुमचं जीवन झोपण्यामध्ये जातं, काही दिवस खेळण्या बागडण्यामध्ये निघून जातात, वार्धक्य काही दिवसामध्ये तुमच्याकडे हातामध्ये काय राहतं. आणि हे अतिशय सुंदर रीतीने समजावून ते सांगतात की तुम्हाला काय करावं लागेल, वासुदेवांची भक्ती करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी देखील प्रल्हाद महाराज काय करतात, त्यांना योग्य असा निर्णय आपला सांगतात. आणि इतकंच नव्हे हा योग्य निर्णय स्वतःच्या मित्रांना देखील सांगतात आणि स्वतःच्या वडिलांना देखील सांगतात. हे असुर्य वर्य देही नाम, तू असुर वर्य देह प्राप्त केलेला आहेस असं वडिलांना म्हणतात. आणि तू काय कर, वनम गतो वा, वनामध्ये निघून जा. आता मी राज्य करेन, तू वनामध्ये निघून जा. आणि काय कर, हरि आश्रयेत, आणि हरिचा आश्रय धारण कर. आणि म्हणून आपण पाहतो की आता अतिशय सुंदर या देखील या जीवनामध्ये देखील ते त्याग करतात आणि अतिशय सुंदर भगवंतांची भक्ती करून ते काय करतात, भगवंतांची प्राप्ती करतात. पुढे आपण पाहतो की बळी महाराज आठव्या स्कंदामध्ये मागच्या याच्यामध्ये त्यांनी देखील राज्य केलं, परंतु ज्यावेळेला भगवंत साक्षात समोर येतात सर सर्वाचा त्याग करण्यासाठी ते तयार होतात. इतकंच नव्हे, स्वतःच्या देहाचा देखील ते काय करतात, समर्पण करतात भगवंतांच्या समोर. ज्यावेळेला वामनदेव त्यांच्या समोर येतात, तीन पावलं मागतात, संपूर्ण राज्य संपत्ती निघून जाते, ते म्हणतात आता काय देणार मी, तर हा देह देखील काय करतात, ते देऊ करतात. म्हणजे या देखील ह्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी काय केलेलं आहे, वैराग्य प्राप्त केलेलं आहे. आणि नंतर येतो नववा स्कंद जो आता चालू आहे. आणि या नवव्या स्कंदामध्ये आपण पाहतो की पहिल्यांदा नभग हे राजा होऊन गेले, त्यानंतर नाभाग त्यांचे पुत्र हे होऊन गेले. यांचं जीवनचरित्र पाहिलं तर हे देखील काय करतात, आपल्या पुत्राला देतात आणि स्वतः वनगमन करतात. आता हे जे दोघं आहेत, हे दोघं यांचेच पौपौत्र आणि पुत्र कोण आहेत, अंबरीश महाराज आहेत. मग जसा गुण असेल वडिलांचा, तोच गुण आपल्या पुत्रांच्या मध्ये दिसतो. आणि म्हणून हे देखील काय करतात, जसे भक्तिमय त्यांना कार्य समजतं तसं हे देखील काय करतात, या चरित्रामध्ये आपण पाहतो की ते देखील काय करतात, वनगमन करतात. पुढे चरित्र येईल पुरुरावाचं, याच्या चरित्रामध्ये देखील आपण पाहतो की स्वतः पुरुरावा काय करतात, बरं उर्वशीमध्ये आसक्त असतात आणि आपण पाहतो की ते शेवटी कशा रीतीनं या सर्व गोष्टींचा त्याग करतात आणि काय करतात, आपलं जे काही अंतिम ध्येय आहे हे प्राप्त करतात. पुढं जे चरित्र येईल ते ययातीचं चरित्र येईल. आणि या ययातीच्या चरित्रामध्ये शर्मिष्ठा आणि देवयानी या दोन पत्न्या असतात आणि कशा रीतीनं ते आसक्त होतात आणि ते इतके भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त असतात की ते म्हणतात की माझी ही इंद्रिय तृप्तीची भूक ही भागलेली नाहीये. आणि त्यासाठी ते काय करतात, आपल्या पुत्राच्या कडून शरीर यवन शरीर मागून घेतात. आणि आपण पाहतो की पुरु हा त्यांना ते शरीर देतो आणि शेवटी कित्येक वर्ष, म्हणजे जवळजवळ असं म्हटलं जातं की 1000 वर्ष ते काय करतात, या इंद्रिय तृप्तीचा भोग घेतात. आणि शेवटी एकदा ते काय करतात, देवेनीला एक कथा सांगतात एका बस्तची. बस्त बस्त म्हणजे बोकड, या बोकड आणि बोकडिनीची कथा सांगतात. आणि ही कथा कशासाठी सांगतात, तर स्वतःला वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून. आणि आपण पाहतो की ही कथा ऐकून स्वतः ते काय करतात, विरक्तीचं जीवन जगू लागतात. आणि आपण पाहतो की नंतर ते काय करतात की ते सांगतात मुमूचे नीडम जात पक्ष. जसा एखादा पक्षी पंख आल्यानंतर ते घरट सोडून जातो हे त्याचं काय उत्तरदायित्व आहे, तसं एखाद्या व्यक्तीला जीवन मिळालेलं असेल ज्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्त होते त्यावेळेला त्यांनी काय करायला पाहिजे, या जीवनामध्ये भगवत प्राप्तीसाठी हे सर्व त्याग करून ज्याप्रमाणे तो पक्षी जात पक्ष ज्याप्रमाणे पक्षी घरट सोडून निघून जातो तसं त्यानं गमन करायला पाहिजे. आणि असं तो देवयानीला सांगतो आणि तिथून काय करतात, ते त्याग करतात आणि वनगमन करतात आणि आपली जी काही इच्छापूर्ती आहे ही इच्छापूर्ती प्राप्त करतात. पुढे आपण पाहतो की रांतीदेव हे देखील मोठे वैरागी, यांचं देखील चरित्र येईल. दुष्यंत आणि शकुंतला यांचं देखील वर्णन येईल, त्यांनी देखील कशा पद्धतीनं आपलं राज्य केलं आणि शेवटी वैराग्य धारण केलं. पुढे प्रभू रामचंद्रांची कथा येईल आणि यामध्ये आपण पाहतो की प्रभू रामचंद्र जे आहेत हे 14व्या वर्षी ज्या वेळेला त्यांचा राज्याभिषेक असतो, कुठलीही मनामध्ये शंका न बाळगता ते काय करतात, वडिलांनी सांगितले म्हणून ग्रह त्याग करतात, निघून जातात. आणि हे ज्या वेळेला सीतेला समजतं, अर्थात त्यांच्या अर्धांगिनीला समजतं, तर अर्धांगिनी देखील काय होते, तयार होते. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात की तू काय कर, दान कर. कारण का, तर जर का तू दान केलं नाहीस तर तुझी आसक्ती तशीच राहील. कारण ही शेवटी किती जरी झाली तरी एक राजाची कन्या आहे, आणि त्यामुळे ही आसक्ती येऊ शकते आणि वनगमन करायचं, आणि त्यामुळे ही आसक्ती मागं राहू नये म्हणून ती काय करतात, प्रभू रामचंद्र म्हणतात तू दान कर. आणि त्यावेळेला सीता महाराणी आपल्या अनेक अलंकाराचं दान करते, आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात की ठीक आहे तू आता वल्कल धारण कर आणि माझ्याबरोबर निघून ये. यामध्ये देखील ते काय करतात, आपण पाहू शकतो की वैराग्य निर्माण करतात. आणि मग नंतर आपण पाहतो की भगवंत देखील 10,000 वर्ष हे काय करतात, राज्य करतात, आणि त्यानंतर वेळ आली की ते देखील काय करतात, आपलं जे मुख्य स्वधाम आहे या ठिकाणी निघून जातात. आणि हे चरित्र झाल्यानंतर पुन्हा कृष्ण कथा चालू आहे, आणि कृष्ण कथेमध्ये वैराग्याचं तर मूर्तिमान स्वरूप आहे. भगवंत काय करतात, वृंदावनाचा त्याग करतात, आपल्या सौख्य सवंगडींचा त्याग करतात. आपण पाहतो की नंतर पुढे जसं जाऊ की वृंदावनमधून ते द्वारकेमध्ये शिफ्ट होतात, या देखील कथामध्ये येतं. आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी तिने काय केलेलं आहे, वैराग्य असं दाखवलेलं आहे. परत आपण पाहतो की भगवंत काय करतात, ज्या वेळेला शाप मिळतो या यादवांना, त्यानंतर स्वतः ते प्रभात क्षेत्री निघून जातात आणि त्या ठिकाणी एकांतवासामध्ये राहतात. ते इतकंच नव्हे, उद्धवाला देखील सांगतात तर तू देखील काय कर, आता ही योग्य वेळ आलेली आहे, तू बद्रिकाश्रम मध्ये जा आणि त्या ठिकाणी आपलं जे काही मुख्य गंतव्यस्थान आहे हे तू प्राप्त कर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी हे वैराग्याचं रूप स्वतः भगवंत दाखवतात आणि भगवंतांचे पार्षद दाखवतात. आणि या पार्षदांच्या आणि भगवंतांच्या या क्रियालापामधून आपण हेच शिकू शकतो की एक ना एक दिवस आपल्याला काय करायचं आहे, हे वैराग्य प्राप्त करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की हे जे काही अमरीश महाराज आहेत, ह्यांनी काय केलं, पहिल्यांदा भौतिक गोष्टींचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, आणि त्यानंतर आपण ते बघतो की गृहस्थाश्रमाचा त्याग करून ते कुठे जातात, वनामध्ये जातात, भगवान वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्णांच्यावर आपलं मेन मन जे आहे, चित्त जे आहे, हे केंद्रित करतात. आणि आपला जो गुण प्रवाह आहे हा काय करतात, हा त्या ठिकाणी ते गुण प्रवाहामध्ये ते मुक्त होतात. आता या ठिकाणी अतिशय सुंदर रूप गोस्वामी सांगतात की जो भगवंतांची सेवा करण्यामध्ये इच्छुक आहे तो व्यक्ती काय करतो, अशा गुणांना प्राप्त करतो. आणि असा जो गुण जो दाखवतोय तो खऱ्या अर्थानं मुक्त आहे. आणि म्हणून ते जे काही रूप गोस्वामी आपला जे भक्तिरसामृत सिंधू याच्यामध्ये जे काही दिलेला आहे श्लोक, या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की इहा यस्य हरेर दास, तो काय असतो, भगवान हरीचा दास असतो. आणि हरीचा दास असल्यामुळं तो काय करतोय, बरं, कर्मणा मनसा, मनाद्वारे आणि कर्माद्वारे तो केवळ आणि केवळ हरेर दास आहे, किंवा हरीचीच केवळ काय करतोय, सेवा करतो. आणि म्हणून निखिल अवस्था असू, म्हणून ही जी काही अवस्था मध्ये जरी तो वावरत असेल किंवा या बाह्य वातावरणात जरी वावरत असेल तरी पण तो व्यक्ती कसा आहे किंवा तो जीव कसा आहे, जीवन मुक्तस्य उच्चते, तरी देखील त्याला काय म्हटलं पाहिजे, जीवन मुक्त असा व्यक्ती म्हटलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अमरीश महाराज काय आहेत, या ठिकाणी प्रभुपाद लिहिलात की मुक्त पुरुष आहेत. कारण भले ते या संसारामध्ये होते परंतु ते संसाराचे झाले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी लगेच ते काय करतात, निश्चितपणे वानप्रस्थ आश्रम स्वीकारतात. आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारून भगवंतांच्या चरणी आपलं मन हे काय करतात, केंद्रित करतात. आणि आपलं जे गंतव्य स्थान आहे हे ते काय करतात, प्राप्त करतात. आणि म्हणून ही हा जो काय अध्याय आहे या अध्याय खरं वास्तव पाहता या ठिकाणी संपतो आणि सुखदेव गोस्वामी आता पुढचे जे दोन श्लोक आहेत हे दोन श्लोक एखाद्या व्यक्तीच्या अशा चरित्राचं एखादा व्यक्ती ज्या वेळेला श्रवण करतो तर त्याचा फायदा काय होतो त्याचं फल काय प्राप्त होतं याचं वर्णन काय करतील उद्याच्या श्लोकामध्ये करतील. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कुणाची काही शंका टीका प्रश्न या संदर्भात हा अतिशय सुंदर प्रश्न आहे श्रीदामाचरण प्रभूंचा. ते म्हणतात की खरं वास्तविक पाहता अमरेश महाराज हे राजा होते पण एखादा गृहस्थ व्यक्ती त्यांच्या पदचिन्हांचं कसं काय अनुसरण करू शकतो तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की अतिशय सोपी विधी प्रभुपादांनी सांगितलेली आहे. कारण आता तसं पाहायला गेलं तर वन देखील राहिलेलं नाही, सिमेंट काँक्रीटचं वन झालेलं आहे. तर म्हणून प्रभुपाद सांगतात की आमची मंदिरं ही काय आहेत, धामनिवास या ठिकाणी आम्ही बांधलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी येऊन राहू शकता. आणि म्हणून आपण एक संकल्पना देखील आहे, त्याचं नाव काय दिलेलं आहे, गोविंद सेवक. सेवक ना, गोविंद सेवक म्हणजे जे इच्छुक आहेत स्वेच्छेनं भगवंतांची सेवा करण्यासाठी, तर त्यांना आपण काय करू शकतो, या ठिकाणी ती संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात तुम्ही काय करा, अशा मंदिरामध्ये जा ज्या ठिकाणी तुमची सुविधा केली जाईल, तुम्ही भगवंतांची भक्ती परिपूर्ण करू शकता. सोप्या भाषेत सांगितलं. अजून त्याग म्हणजे याच्यामध्ये पण दोन प्रकार असतील, वैराग्य हे जे आहे आणि त्याग. याच्यामध्ये कोणी सांगू शकता त्याग आणि वैराग्य? त्याग म्हणजे सोडणं, नाही त्याग म्हटलं एखादी आता ही माझी वस्तू आहे आणि ही त्यागली, परंतु ती जी काय वस्तू आहे ह्याच्यापासून आसक्ती पण निर्माण होऊ शकते. आणि वैराग्य म्हणजे की ती वस्तू त्यागलेली पण आहे आणि त्याच्यामध्ये ती वस्तूचा परत आसक्ती निर्माण न होणं, म्हणून वैराग्य. हा अतिशय सुंदर उत्तर आहे. त्याग म्हणजे कर्मफलांचा त्याग. अच्छा, वैराग म्हणजे संपूर्ण ह्याचाच त्याग. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायानुसार सांगितले. अधिक तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. नामाचार्य श्रील हरदास ठाकूर की जय. हरे कृष्ण. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायानुसार सांगितले. अधिक तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. नामाचार्य श्रील हरदास ठाकूर की जय. हरे कृष्ण.